यशया अध्याय 3। पहा, प्रभू सेनाधीश परमेश्वर यरुश्लेम व यहुदा यांच्यापासून आधार व टेका काढून घेत आहे, म्हणजे भाकरीचा संपूर्ण साठा आणि संपूर्ण पाणी पुरवठा काढून घेत आहे। शक्तिमान पुरुष, योद्धा, न्यायाधीश, संदिष्टा, ज्योतिषी, वडील, 50 कप्तान, प्रतिष्ठित नागरिक, मंत्री, कुशल कारागीर व निपुण जादूगार, मी फक्त युवकास त्यांचे अधिकारी म्हणून नेमीन आणि युवक त्यांच्यावर राज्य करतील। सर्व लोक दडपणशाहीमुळे धास्तावतील, प्रत्येक जण दुसऱ्यामुळे, प्रत्येक व्यक्ती त्याच्या शेजाऱ्यामुळे, लेकरे उद्दामपणे वयोवृद्धांचा विरोध करतील, अधोगती झालेले प्रतिष्ठी त्यांना आव्हान करतील, आपल्या वडिलाच्याच घरात कुणी आपल्या भावाला जबरदस्तीने म्हणेल आणि तुझ्याजवळ जागा आहे, तू आमचा शासक हो व तुझ्या हाताखाली हे नाश होऊन दे। त्या दिवशी तो ओरडून म्हणेल, मी बरे करणारा होणार नाही, माझ्याजवळ भाकरी व वस्त्र ही नाहीत, तुम्ही मला लोकांचा शासक करू नका, कारण यरुश्लेमचा नाश झाला आहे व यहुदा पतन पावला आहे, कारण त्याचे बोलणे व कृती परमेश्वराच्या विरोधात आहे, त्याच्या उंच अधिकाराचा अपमान करत आहे, त्यांच्या चेहऱ्यावरील हावभाव त्यांच्याच विरुद्ध साक्ष देतात आणि सदोमाप्रमाणे ते त्यांच्या पापाविषयीच्या गोष्टी सांगतात, ते त्या लपवित नाहीत, त्यांचा नाश हो, कारण त्यांनी स्वतःवर आपत्ती आणली आहे। नीतिमानास सांगा की त्यांचे भले होईल, कारण ते आपल्या कृतीमुळे फळ खातील, पाप्यांचा नाश हो, त्यांचे वाईट होईल, कारण त्यांनी आपल्या हाताने जे केले ते त्यास मिळेल। माझ्या लोकांनो, लेकरे तुम्हावर जुलूम करतात व स्त्रिया त्यांच्यावर राज्य करतात, तुमचे पुढारी तुम्हास योग्य मार्गापासून दूर नेतात व तुमच्या मार्गाविषयी तुम्हास गोंधळून टाकतात। परमेश्वर न्याय करण्याकरता न्याय सभेत उभा राहिला आहे, त्याच्या लोकांचा न्याय करण्याकरता तो उभा राहिला आहे। परमेश्वर वडीलजन व त्यांच्या लोकांचे अधिकारी यांच्यावर न्याय प्रगट करेल। तुम्ही द्राक्षाचा मळा खाऊन टाकला आहे, गरिबांची लुटलेली मालमत्ता तुमच्या घरामध्ये आहे, तुम्ही माझ्या लोकांचा संपूर्ण नाश का करता व गरिबांना अतिशय यातना का देता, असे प्रभू सेनाधीश परमेश्वर म्हणतो। परमेश्वर म्हणतो, सियोनेच्या कन्या अहंकारी आहेत आणि त्या ताट मानेने आपले डोके उंचावून चालतात व आपल्या डोळ्यांनी प्रणय चेष्टा करतात, जाताना त्या चोखंदळपणा करतात व आपल्या पायांनी पैंजणाचा रुंझून आवाज करतात। म्हणून सियोनेच्या कन्यांच्या डोक्यात प्रभुदेव रोगग्रस्त खरुज उत्पन्न करील आणि परमेश्वर त्यांचे टक्कल करील। त्या दिवशी प्रभू त्यांचे सुंदर असे पायातील दागिने, डोक्यांचे बंद, गळ्यातील चंद्रकोरी, हार, कर्णफुले, कंगणे आणि घुंगट, शिरभूषणे, पैंजणे, कमरपट्टे, सुगंधी द्रव्याचा डब्बा आणि भाग्यवान आकर्षणे काढून टाकील। तो अंगठ्या, नथी, दागिने, सणाची वस्त्रे, आवरणे, ओढण्या, हातातील बटवे, हातातील अरसे, तलम सणाचे वस्त्र, डोक्यावरील वस्त्र आणि ओढण्या काढून टाकेल। तेथे गोड सुगंधाऐवजी दुर्गंध, कमरपट्ट्याऐवजी रस्सी, आकर्षक केशरचनेऐवजी टक्कल, झग्याऐवजी तरटाचे वस्त्र आणि सौंदर्याच्या जागी डाग राहतील। तुझे पुरुष तलवारीने पडतील व वीर पुरुष युद्धात पाडले जातील। यरुश्लेमच्या वेशी शोक व विलाप करतील आणि ती एकटी असेल व जमिनीवर बसून राहील।